नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आपले जिवीत राष्ट्राक आणि समाजाक समर्पित करप हो जिणेचो सगळ्यात बेस बरो मार्ग आसा, असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज नवी दिल्लीत जाल्ल्या 52व्या स्काउट आणि गाईड पुरस्कार भेटवण सुवाळ्या वेळार सांगले. ह्या वेळार तांणी भारत स्काउट गाईडच्या 16 स्काउट गाईड रोवर आणि रेंजरांक तांची शिस्त, समाजसेवा, फुडारपण आणि मोलादीक योगदाना खातीर पुरस्कार आणि प्रमाणपत्रां भेटयली. भारत स्काउट गाईड सारखिल्ल्यो संस्था तरणाट्यांमदीं नैतीक मुल्या वांगडाच निस्वार्थ सेवा आणि देशभक्तीचे आदर्श रुजयतात, असे तांणी मुखार सांगले. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हांचो राजीनामो राष्ट्रपतींनी मान्य केला, अशी माहिती राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश हांणी सभागरात दिली. उपराष्ट्रपती पदासयत तांकां देशाची सेवा करपाच्यो जायत्यो संधी मेळ्ळ्यात आणि तांच्या बऱ्या भलायके खातीर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सोशल मिडिया पोस्टावरवी परबी दिल्यात. भलायकी कारणाक लागून उपराष्ट्रपतींनी काल आपल्या पदाचो राजीनामो दिल्लो. आपल्या कार्यकाळात तांकां मेळिल्ल्या सहकार्या खातीर तांणी राष्ट्रपतींचे, प्रधानमंत्र्यांचे आणि सगळ्या केंद्रीय मंत्र्यांचे उपकार मानल्यात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी फाल्यां सावन 2 दिसांच्या युनायटेड किंगडम्स म्हळ्यार युकेच्या अधिकृत भेटेर वतले. हे भेटेविशी प्रसार माध्यमांक माहिती दितना विदेश सचिव विक्रम मिस्त्री हांणी सांगले.
Visit, though a short one, will give both leaders the opportunity to review the entire gamut of the bilateral relationship and discuss ways to strengthen it further and also discuss issues that are of regional and global relevance. The India-UK partnership was upgraded to a comprehensive strategic partnership in 2021 and since then has seen regular high-level political exchanges and both sides remain committed to taking this partnership to even higher levels.
सर्वोच्च न्यायालयान आयज संविधानान थारायली वेळ मर्यादा नासली तरी विधेयकांचेर कारवाय करपा खातीर राज्यपाल आणि राष्ट्रपतींका वेळ मर्यादा घालपाच्या प्रश्नाचेर केंद्र आणि सगळ्या राज्य सरकारांक नोटीस जारी केल्यात. तामिळनाडू विधेयक प्रकरणात सर्वोच्च न्यायालयान दिल्ल्या निकारा उपरांत अंदू मे महिन्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी संविधानाच्या कलम 221 खाला राज्यपाल आणि राष्ट्रपती हांच्या मुखार विधेयक सादर करतना सर्वोच्च न्यायालयाक आपली मतां नोंद करपाक सांगिल्ले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिसा विरोधी पक्ष वांगड्यांनी केल्ल्या बोवाळाक लागून संसदेच्या दोन्ही सभागरांचे कामकाज पहिली दनपारा 2 मेरेन आणि उपरांत दिसभरा खातीर स्थगीत केले. सभापती ओम बिर्ला हांणी लोकसभेत प्रश्नवराक सुरू केल्या उपरांत विरोधी वांगड्यांनी ऑपरेशन सिंदूराचेर चर्चा आणि बिहारातल्या मतदार यादींचो पुराय नियाळ घेवपाची मागणी करून घोषणा दिवपाक सुरवात केली. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हांणी सहकार्याचे आवाहन केले, पूण बोवाळ चालूच उरिल्ल्यान कामकाज दिसभरा खातीर स्थगीत केले. राज्यसभेतूय विरोधकांनी केल्ल्या बोवाळाक लागून पहिली दनपारा 2 मेरेन आणि उपरांत दिसभरा खातीर कारवाय स्थगीत करची पडली. आयज इंडिया आघाडीच्या फुडाऱ्यांची बसका संसदेत झाली. हे बसकेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, लोकसभेतले विरोधी पक्ष फुडारी राहुल गांधी आणि आघाडीचे हेर जायते फुडारी हाजीर आशिल्ले. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात एक समान रणनीती तयार करपाविशी फुडाऱ्यांनी भासाभास केली. भारतीय सैन्याखातीर एक मैलाचो फातर थारपी एपॅची हॅलिकॉप्टरांची पहिली तुकडी आयज अमेरिकेतल्यान भारतात पावली. हे आर्विल्ल्या हॅलिकॉप्टरांच्या प्रगत तांकींक लागून तांकां हवेतले रणगाडे अशें म्हणटात. ह्या हॅलिकॉप्टरात प्रगत शस्त्रां, संवेदक आणि सगळ्या हवामानात कार्यक्षमताय आशिल्ल्यान भारतीय सैन्याची हवाई झुजाची शक्त खूप वाढतली. महाराष्ट्र सरकारान 2006 वर्सा जाल्ल्या रेल्वे स्फोट प्रकरणातल्या सगळ्या 12 आरोपींक निरपराधी थारावपाच्या मुंबई उच्च न्यायालयान घेतिल्ल्या निर्णया आड आयज सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल केलो. प्रसार भारती फुडाऱ्याच्या गरजांखातीर खबरा कक्षात एआय चलित उपाय प्रायोगिक तत्वार करपाविशी काम करता, असे प्रसार भारतीचे मुखेल कार्यकारी अधिकारी गौरव द्विवेदी हांणी सांगले. तांणी कंबोडियाच्या सिमरिप शहरात जाल्ल्या 20व्या आशिया मिडिया शिखर सभेत वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्माचेर सादरीकरण केले. वेव्ज प्लॅटफॉर्म फकत वापरप्यांकच न्हय तर संस्थांक, समुदायांक आणि धोरणकर्त्यांकूय सामुग्री सोदपाक मदत करता. भारतीय हवामान खात्यान आयज हिमाचल प्रदेश, कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तराखंडातल्या कांय सुवातींनी उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. तशेंच फुडल्या 2 ते 3 दिसात ईशान्य राज्यांनी कोंकण, गोय, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहारात गडगड आणि वीज पडपाची शक्यताय खात्यान उक्तायला. भारत आणि इंग्लंड बायलांच्या पंगडामदी निमाणो वन डे खेळ आयज इंग्लंडातल्या चेस्टरले स्ट्रीट मैदानार जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40